अध्याय 3 शांततेचे नंदनवन मॅक्लिओड गंजला मी निरोप दिला. मला झालेला आनंद आणि तिथे मिळालेली कृपा मी कधीच विसरू शकत नव्हतो. परंतु आणखी काही पद्धती परंपरा माहीत करून घ्याव्यात, जेणेकरून माझे भाग्य आपणहूनच प्रकट होईल या आशेने भारतातील आणखी काही धार्मिक स्थळांना भेट द्यावी असे मला तीव्रतेने वाटू लागले. पठाणकोटपासून दक्षिण दिशेला हरियाणा राज्यात रेल्वेने प्रवास करीत मी कुरुक्षेत्र या ठिकाणी उतरलो. कुरुक्षेत्र हे भारतातील पवित्र तीर्थस्थळांपैकी एक असून इथेच प्रथम भगवद्गीता सांगितली गेली. आध्यात्मिक पुस्तकांनी भरलेली पिशवी वाहत जसा मी स्थानकामधून बाहेर आलो तसा जवळच्या मंदिरात चाललेल्या भगवद्गीतेतील संस्कृत श्लोकपठनाचा स्पीकरमधून येणारा खणखणीत आवाज मी ऐकू शकलो. अर्जुनापुढे अनेक आव्हाने होती आणि तो युद्धापासून माघार घेऊ इच्छित होता, परंतु श्रीकृष्णांनी आपल्या या शिष्याला उपदेश केला. तीच भगवद्गीता वाचण्यात मी मग्न झालो. भगवद्गीता युद्धभूमीत ऐकवली गेली होती. आपले जीवनसुद्धा युद्धच आहे. येथे वाईट प्रवृत्ती चांगल्या प्रवृत्तींवर हल्ला करीतच असतात, त्यामुळे आपल्या पवित्र आदर्शांची परीक्षाच येथे होत असते. आतील आणि बाहेरील भयानक राक्षस आणि कठीण अडथळ्यांशी आपला सामना होत असतो. अशा हल्लेखोरांशी सचोटीने आणि निष्ठेने तोंड दिल्याने बरेच काही प्राप्त करण्याजोगे होते. श्रीकृष्णांच्या शाश्वत नामाने अहेतुक भक्ती, दृढनिश्चय आणि आध्यात्मिक तन्मयतेच्या आचरणाची पराकाष्ठा होते. त्याद्वारे सर्व भीतीवर मात करणारी अचिंत्य शक्ती प्राप्त होते. ती शक्ती म्हणजे भगवंतांच्या प्रेमाची शक्ती. या पवित्र ठिकाणी भगवद्गीतेचा संदेश इतका खोलवर माझ्या हृदयात उतरला की प्रत्येक पानावर साक्षात कृष्णच माझ्याशी बोलत आहेत असे मला वाटले. गीता प्रेसच्या छोट्या भगवद्गीतेच्या माझ्या प्रतीचा काळजीपूर्वक अभ्यास करीत मी दररोज अनेक अध्याय वाचून काढले. ही भगवद्गीता स्वस्त कागदावर छापलेली आणि पांढऱ्या पुठ्यामध्ये बांधणी केलेली होती. माझ्या प्रवासात मी अनेक धार्मिक ग्रंथ वाचले होते, परंतु भगवद्गीता इतका वास्तवदर्शी व्यावहारिक मला कोणताच ग्रंथ वाटला नाही. जिथे प्रत्यक्ष कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्या वटवृक्षाखाली बसून भगवद्गीता वाचताना सांप्रदायिक आणि ऐतिहासिक कक्षांपलीकडे जाऊन आत्मसाक्षात्काराचे विज्ञान इतक्या प्रभावीपणे प्रकट केलेले पाहून मी आश्चर्यचकित झालो. आत्म्याचा भगवंतांशी काय संबंध आहे, स्थिर आत्म्यावर भौतिक प्रकृतीचा काय परिणाम होतो, कर्माचा आपल्या सर्वांवर कसा परिणाम होतो आणि अव्यक्त काळाचा उत्पत्तीवर कसा प्रभाव पडतो, अशा अनेक क्लिष्ट गोष्टींवर त्यात प्रकाश टाकला होता. सत्याच्या शोधार्थ उदासपणे भटकंती करीत असताना जिथे संकट, मोह आणि भीती कोणत्याही क्षणी माझ्यावर झडप घालू शकेल असे भय होते, तिथे या शाश्वत शब्दांनी माझे सांत्वन केले. कुरुक्षेत्रात असताना भगवद्गीताच माझ्या जीवनाची मार्गदर्शिका होती. काही दिवसांनी मी हरियाणा सोडले आणि भारताच्या सपाट प्रदेशातून वळणे घेत जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करीत असताना मी एका स्थानकावर थोड्या वेळासाठी थांबलो. त्या ठिकाणी मी एक भयानक विचित्र घटना पाहिली. एका किशोरवयीन मुलाची भर्त्सना केली जात होती आणि प्लॅटफॉर्मवरच त्याचा मालक त्याला मारत होता. त्या मुलाने प्रतिकारही केला नाही किंवा तोंडातून ब्रशसुद्धा काढला नाही. त्याला दूर नेण्यात आले. शेजारच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मी हा प्रकार विचारला. मान हलवीत तो उत्तरला, तो नीच कुळात जन्मलेला असल्याने त्याला गुलामाप्रमाणे वागवले जाते. त्याला शिक्षणाची योग्य संधी किंवा जातीबाहेर लग्न करण्याची अनुमतीही दिली जात नाही. तसेच आयुष्यभर तो गुलामासारखे काम करील. मला माहीत आहे माझीही त्याच्यासारखीच परिस्थिती आहे, परंतु मी सुदैवी आहे. सरकार या अन्यायाविरुद्ध लढा देत आहे
आणि काही सुज्ञ, सुसंस्कृत आणि सामाजिक परिस्थितीचे ध्यान असणारे लोकसुद्धा याविरुद्ध आवाज उठवत आहेत.
परंतु जाती व्यवस्था अनेकांच्या मनात खोलवर रुतलेली आहे. त्याने मला सांगितले की हा जातीभेद म्हणजे पुरातन शास्त्रातील शिकवणुकींचे किळसवाणे विकृत रूप आहे. कारण वर्णाश्रम पद्धती शिकवते की मनुष्याच्या शरीर रचनेत डोळे, हात, पाय, उदर आहे व संपूर्ण शरीराच्या हितावह कार्य करण्यासाठीच ते बनले आहेत. अगदी त्याचप्रमाणे समाजरचनेत एखाद्याच्या स्वाभाविक कलाने किंवा नैसर्गिक प्रवृत्तीने आणि कौशल्यानुसार त्याला स्वतःच्या तसेच समाजातील प्रत्येकाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जबाबदारी घेण्यास शिकवले जाते. वैदिक वर्णाश्रम पद्धती ही प्रत्येकाला उत्तेजना देण्यासाठी, सामर्थ्य व अधिकार देण्यासाठी आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी बनवली होती. परंतु तो सारांश सांगताना म्हणाला, जन्मावरून होणारा वर्णभेद आणि निम्न जातीतील लोकांच्या पिळवणुकीने ही सुंदर पद्धतीच बिघडवली आहे. युरोप आणि अमेरिकेतील जातीय आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या दडपशाहीचे विचार माझ्या मनात आले. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्याची आणि इतरांचे शोषण करण्याची वृत्ती समाज, राजकारण, तत्त्वज्ञान आणि धर्मातसुद्धा अनेक मुखवटे धारण करून असते हे पाहून माझे मन खिन्न झाले. भगवंतांना जाणून घ्यावायचे असेल तर मला एका विशिष्ट मार्गाचे अनुसरण करावे लागेल हे मला दिवसेंदिवस स्पष्ट होत होते. त्याचबरोबर अशी निवड मला कदाचित संकुचित मनोवृत्तीकडे घेऊन जाईल का अशी चिंता देखील मला वाटत होती. अशातच भारतातील एका सर्वात महत्त्वपूर्ण धर्माकडे मी आकर्षित झालो, कारण खऱ्या हिंदू धर्मात मनुष्याचा वंश, जात, लिंग आणि जन्मावरून होणाऱ्या दडपशाहीला थारा नाही आणि त्यातच साधूंमध्ये अशा प्रकारचा पूर्वग्रह मला कधीच आढळून आला नाही. त्यामुळे मला खूप धीर आला. हिमाचल प्रदेशातील सुंदर कुलू खोऱ्यातील निसर्गाच्या कुशीत मी अनेक मैल भटकलो. निसर्ग सान्निध्यात मला देवाच्या खूप निकट आल्यासारखे वाटले. 2 दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या भिंतीवर एक चित्र पाहून मी कुलूकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये चढलो. एके दिवशी ताज्या पाईन वृक्षांच्या गंधाने सुवासित झालेल्या हिमालयातील हवेत रमलेलो असताना कोलोराडोतील एक प्रवासी मला भेटला. तो पूर्वी इराणमध्येही मला भेटला होता. तिबेटी बौद्धवादाचा अभ्यास करण्यासाठी येथून तो भारतात आला होता. मी विचारले, तुझा शोध कसा काय चाललाय? देहातीत स्थितीत गेल्याप्रमाणे डोळे वर करून तो म्हणाला, देवाचा अवतार प्रकट झाला आहे. त्याची पापणी फडफडली आणि आवाज कंपित झाला. केवळ त्यांच्या एका बोटाच्या स्पर्शामुळे अनुभवलेल्या दिव्य प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले. रोमांचित झाल्याने माझ्या अंगावर शिरशिरी आली. पवित्र संगीताने माझे कान तृप्त झाले. मला अमृताचा सुगंध आला आणि मी त्याची गोडी चाखली. तू तात्काळ गेले पाहिजेस. या विश्वाचे स्वामी पृथ्वीवर अवतरले आहेत. मृत्यूशय्येवरील रोग्याला जसा वैद्य औषध देतो तसा त्याने मला आग्रह केला. भारतातील तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाची परिणती हरिद्वारमध्ये आहे. हे बंधू, तू आताच निघ, विलंब करू नकोस. भगवंत आता परदेश गमन करणार आहेत. कुतूहल निर्माण झाल्याने मी दक्षिण दिशेला हरिद्वारमधील आश्रमाकडे प्रयाण केले. मंदिरात प्रवेश करताच देवघरातील मोठा फोटो पाहून मी आश्चर्यचकित झालो. मुकुट, मोरपीस धारण केलेले, बासरी वाजविणारे, कृष्णांच्या मुद्रेत उभे असलेले ते एक तरुण गुरु होते. पण मी दिल्लीत खरेदी केलेल्या कृष्णाच्या चित्राहून ते खूप वेगळे दिसत होते. माझ्या कोलोराडोच्या मित्राने जसे वर्णन केले होते त्याप्रमाणे एक शिष्य माझ्याजवळ आले आणि म्हणाले, कृपाळू भगवंत जे पूर्वी राम आणि कृष्ण म्हणून आले आहेत तेच आता पुन्हा आलेले आहेत. जेव्हा गुरु महाराज तुम्हाला ज्ञान प्रदान करतात तेव्हा तुमची दिव्यदृष्टी जागृत केल्याने तेच संपूर्ण विश्वाचे स्वामी असल्याचे तुम्हाला जाणवते. गुरु महाराजजी लवकरच त्यांच्या पहिल्या परदेश भेटीला जाणार असल्याने त्यांच्या शिष्याने लगबगीने मला दिल्लीच्या बसमध्ये बसवले. नवी दिल्लीत परतल्यावर गुरु महाराजांच्या शेकडो शिष्यगणांनी आश्रमात गर्दी केली होती आणि त्यांचे ओझरते दर्शन घेण्यासाठी वाट पाहत होते. मी एका कोपऱ्यात निरीक्षण करीत बसलो. एका वरिष्ठ शिष्याने माझ्याशी संभाषण सुरू केले. एका महात्म्यांच्या समूहाशी त्याने माझी ओळख करून दिली. गुरु महाराजांचे ज्ञान प्रदान करण्याचे सामर्थ्य किंवा अधिकार असलेल्या लोकांना महात्मा ही पदवी दिली होती. या महात्म्यांनी ठरवले की मी त्यांच्या भगवंतांच्या मातेला श्री माताजींना भेटले पाहिजे. श्री माताजी गादीवर प्रशंसकांच्या वेढ्यात बसलेल्या होत्या. त्यांना चौरीने भक्त वारा घालीत होते, त्यांचा शब्द न शब्द श्रवण करीत होते. आश्चर्य म्हणजे त्यांचा पुत्र तेथून निघण्यापूर्वी मी त्यांची एकांतात भेट घेतलीच पाहिजे असे माताजींनी ठरविले. म्हणून एक महात्मा मला त्यांच्या खोलीकडे घेऊन गेला. गुरु महाराज म्हणजे केस व्यवस्थित विंचरलेला, किंचित ठेंगणा आणि लट्ट असा केवळ 13 वर्षांचा मुलगा होता. त्यांनी स्वतःची ओळख प्रेम रावत अशी करून दिली. त्यांचे वडील श्री हंसजी महाराज यांचे ते उत्तराधिकारी असल्याचे सांगितले. इतक्या शिष्यांच्या गर्दीमधून गुरु महाराजांनी मला वर एकांतात नेले. गर्दीपासून दूर आम्ही एकत्र चालू लागलो तेव्हा त्यांनी माझ्या जीवनाबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यांच्या आगामी परदेश भेटीबद्दल वर्णन केले. मी या ज्ञानमार्गात दीक्षा घेण्यास इच्छुक आहे का असे त्यांनी मला विचारले तेव्हा मी पूर्वीच्या गुरूंप्रमाणेच त्यांना स्पष्टीकरण दिले की असे कोणतेही वचन देण्याबाबत मी जरा दक्ष आहे. आम्ही छतावर संभाषण करीत होतो, खाली लोक त्यांची वाट पाहत होते. तेवढ्यात एक महात्मा तिथे डोकावले. विमानतळावर जाण्याची वेळ झाल्याचे त्याने सांगितले. गुरु महाराजांनी त्वरेने पाऊल उचलले. ते म्हणाले, मला आता गेले पाहिजे. तू हे ज्ञान प्राप्त करावयाचे निश्चित केलेस तर तू भारत, अमेरिका किंवा लंडनला कुठेही व्यक्तिशा माझ्याकडे येऊ शकतोस. हजारो लोक आमच्याकडे पाहत असताना आम्ही पायऱ्यांवरून खाली उतरलो. मी एका कडेला थांबलो. मोठ्या जल्लोषात, तुताऱ्यांच्या आवाजात गुरु महाराजांनी जमलेल्या शिष्यसमूहाला आशीर्वाद दिला आणि गाडीमध्ये बसून ते निघून गेले. मागे उभे राहून मी निरीक्षण करीत होतो. त्यांनी माझ्याप्रती दाखविलेल्या स्नेहाबद्दल मी खरे तर त्यांचा कृतज्ञ होतो. ते पूर्वजन्मातील सिद्धयोगी असू शकतील याबद्दल विश्वास वाटला. आत्मपरीक्षण केले असता मला जाणवले की विश्वाचे स्वामी कृष्ण म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास माझ्या मनाचा अजिबात कल नव्हता. भगवंत कोण आहेत, मी विचार केला, ही एक गंभीर गोष्ट आहे आणि निश्चितच सहजपणे घेण्यासारखी नाही. प्रवासात मी माझ्याबरोबर असलेल्या पुस्तकांवर खूप आसक्त झालो होतो. हळूहळू एक छोटेसे ग्रंथालयच मी माझ्या पिशवीत जमा केले होते. पुस्तकांच्या या जड पिशवीव्यतिरिक्त एक भिक्षापात्र आणि एक काठी, अर्थात एक झाडाची फांदी, इतकीच माझी मालमत्ता होती. कित्येकदा या ओझ्याचे वजन कमी करावे असा विचार केला, पण प्रत्येक वेळेस पुस्तके न्याहाळताना कोणते पुस्तक द्यावे हे ठरवायचा प्रयत्न करताना मला जाणवले की मी एकही पुस्तक सोडू शकत नव्हतो. त्यामध्ये भगवद्गीता, बायबल, उपनिषदे, ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी, बौद्धवादावरील काही पुस्तके, एक शंकराचार्यांचे आणि श्रील प्रभुपादांनी स्वतः दिलेले कृष्ण पुस्तक होते. माझ्यासाठी प्रत्येक पुस्तक विशेष होते आणि पुन्हा मिळेल की नाही याची चिंताही मला होती. त्यामुळे मी जिथे गेलो तिथे दमछाक होत असूनही पुस्तकांची पिशवी मी ओढत न्यायचो. आता दिल्लीत कॅनॉट सर्कसजवळ एका रस्त्याच्या कडेला पुस्तकांची पिशवी टेकवली. डिझेलच्या काळ्या धुराचे लोट फेकत रिक्षा पुढे जात होत्या. मोटारगाड्यांनी रस्ता गच्च भरला होता. प्रत्येकजण दुसऱ्याला रेटून पुढे जाऊ पाहत होता. सायकली, रिक्षा, बैलगाड्या, हातगाड्या रेंगाळल्या होत्या, तर खटारे ट्रक मोठ्याने भोंगा वाजवत होते आणि लोटच्या लोट कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत होते. या सर्वांमध्ये मी ट्रॅफिक सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत होतो. अचानक एका व्यक्तीने माझ्यावर जोराने आक्रमण केले. पाठीमागून माझी मान घट्ट पकडली आणि धातूची काडी माझ्या कानाच्या छिद्रात घातली. त्याने ती खोलवर घुसवली आणि खरडून बाहेर काढली. प्रचंड वेदना झाल्या. मी थरथरलो. हा मनुष्य कोण, काय करीत आहे, माझ्या कानाला भोक पाडणार आहे की काय? तो काडी घुसवतच राहिला आणि मी हालचाल करण्यास घाबरलो. मी पूर्णपणे त्याच्याच नियंत्रणात होतो. नंतर त्याने माझी मान सोडली हिसका देऊन माझ्या कानातून ती काडी बाहेर काढली आणि मला दाखवण्यासाठी तशीच धरली. त्याच्या काडीला कानातील मळाचा मोठा गोळा चिकटला होता. मी आनंदित झालो, कारण कमीत कमी एका कानाने मी पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ऐकू शकत होतो. मग त्याने कान स्वच्छ करण्याची किंमत म्हणून 1 रुपया मागितला, परंतु माझ्याजवळ काहीच नव्हते. त्याने हुज्जत घातली, सौदा केला, पण काही उपयोग नव्हता. दुसरा कान तसाच सोडून तो निघून गेला. माझा विश्वासच बसत नव्हता. कान स्वच्छ करणे म्हणजे काय असते हे मला तेव्हा कळाले. माझ्या कानात इतकी घाण होती याची मला कल्पना देखील नव्हती, विशेष करून दुसऱ्या कानाच्या तुलनेत. उदासपणे हसत मी आध्यात्मिकतेशी याची तुलना केली. मी विचार केला, हृदयात साठलेला अहंकाररूपी मळ आपल्या हृदयातील भगवंतांचा आवाज स्पष्टपणे ऐकण्यास प्रतिबंध करतो. ज्ञानाच्या काडीने गुरु हृदय परिमार्जन करतात. जे काही बाहेर येते ते खरोखरच भयानक असते, परंतु धीर धरून अनुसरण केल्यास आपण शुद्ध राहू शकतो. या अनुभवावरून मी आणखी एक धडा शिकलो, तो असा. कधीकधी भगवंत भक्तीतील अनुभवाचा निःशुल्क नमुना दाखवितात, परंतु या हृदय परिमार्जन प्रक्रियेतील अधिक अनुभवांसाठी आपल्याला प्रामाणिक समर्पणाची किंमत द्यावीच लागते. माझी श्रवण यंत्रणा असंतुलित स्टेरिओ सिस्टीमसारखी झाली होती. मला कळून चुकले की पुढची स्वच्छता मला माझ्या पातळीवरच करावी लागणार आहे. मी ट्रॅफिक सिग्नल हिरवा होईपर्यंत रस्त्याच्या कडेला थांबलो आणि पुस्तकांची पिशवी उचलण्यास खाली वाकलो तर ती गायब झाली होती. मी गोंधळलो, सगळ्यांना विचारत इकडे तिकडे पळत चोहीकडे शोध घेतला, पण व्यर्थ. आता माझी पुस्तके चोरीला गेली आहेत या वास्तवाचे मला भान आले. शोक करीत मी कोपऱ्यात तसाच उभा राहिलो. या अमूल्य पुस्तकांनी ज्ञान प्रेरणा देऊन माझ्या जीवनात प्रकाश आणला होता. तो माझ्या जीवनातील अमूल्य असा खजिना, कधीही भरपाई न होणारा खजिना होता. परोपकारी शिक्षकांच्या हस्ते तो मला प्राप्त झाला होता. माझी अमूल्य संपत्ती हिरावून घेण्यात आली होती. पुस्तके पुन्हा मिळणार नसल्याबद्दल निराश अतिशय दुःखी मनस्थितीत मी चालत राहिलो. काही पावले चालल्यानंतर मला जाणीव झाली की आता चालणे खूप सोपे झाले आहे. पुस्तकांच्या ज्या पिशवीचे ओझे मला आत्तापर्यंत त्रास देत होते ते आता गेले आहे. जसा मी अचानक निराश झालो होतो तसेच मला मुक्तही वाटू लागले. जवळजवळ बागडतच मी विचार केला, अनावश्यक वस्तूंना आवश्यक असे म्हणणे हा तर मनाचा स्वभाव आहे. मन या कृत्रिम गरजांची निर्मिती करते, जणू काही ते त्याच्याविना जगूच शकत नाही. अशा प्रकारे आसक्तीचे मोठे ओझे आपण आयुष्यभर वाहत असतो. जोपर्यंत माझ्या पुस्तकांप्रमाणे किंवा कानातील मळाप्रमाणे मनुष्य त्यापासून मुक्त होत नाही तोपर्यंत त्या ओझ्याची व्याप्ती तो समजू शकत नाही. आपण स्वतःमध्येच आनंद शोधला तर अनेक गुंतागुंतींपासून मुक्त होऊन एक साधे जीवन जगू शकतो. योग्य मार्ग आणि योग्य गुरु स्वतःच्या इच्छेने निवडताना मला आसक्ती निर्माण होऊ लागली होती. विरोधाभास म्हणजे मी ज्याच्या शोधात होतो ते खरोखरच प्राप्त करण्यासाठी मी अनासक्त आणि प्रामाणिक असले पाहिजे याची मला जाणीव झाली. माझ्या रस्त्यात येणारे अडथळे मला अंतिम स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच आहेत असे मला वाटले.